ஸ்ரீயாதிநாதாய நமோஸ்து தஸ்மை ஏனோபதிஷ்டா ஹட யோக வித்யா சித்ராஜதே புரோன்னத ராஜ யோகம் ஆரோடு விச்சோர திரோஹிணீவ. சப்ததசே ஸ்லோகே யதி அனுசித ரூபேண பிராணாயாம க்ரியதே தரிஹி பவனஸ்ய பிரகோபஹ பவதி. பவனே பிரகுபிதே சதி கேகே ரோகாஹ சம்பாவிதாஹ இத்யபி உக்தம் டிக்கா ஸ்வாசஸ்ச காசஸ்ச இத்யாதி. அதஹ யுக்தஸ்ய பிராணாயாமஸ்ய அனுஷ்டான விஷயே அக்ரே போதனம் க்ரியதே. யுக்தம் யுக்தம் த்யஜேத் வாயும் யுக்தம் யுக்தம் ச பூரஜேத் யுக்தம் யுக்தம் ச பத்னீயாத் ஏவம் சித்திமவாப்னுயாத்.
யுக்தம் யுக்தம் த்யஜேத் வாயும் யுக்தம் யுக்தம் ச பூரயேத் யுக்தம் யுக்தம் ச பத்னீயாத் ஏவம் சித்திமவாப்னுயாத். யுக்தம் யுக்தம் த்யஜேத் வாயும் யுக்தம் யுக்தம் ச பூரயேத் யுக்தம் யுக்தம் ச பத்னீயாத் ஏவம் சித்திம் அவாப்னுயாத்.
நம பிராணாயாமே திஸ்ரஹ க்ரியாஹ பவந்தி வாயு த்யாகஹ தியஜேத் வாயும். அனந்தரம் தித்தியம் கிம் பூரணம் பூரயேத். திருத்தியம் கிம்
பந்தனம்
பந்தனம். ஏவம் திஸ்ரஹ க்ரியாஹ பவந்தி பிராணாயாமே த்யாகஹ பூரணம் பந்தனம் இதி த்ரயமபி யுக்தம் யுக்தம் கரணீயம் இதி. அத்ர யுக்த சப்தஸ்ய கஹ அர்த்தஹ இதி சேத் த்விவிதஹ அர்த்தஹ உச்யதே. வஸ்துதஹ த்ரிவிதஹ அர்த்தஹ யுக்தம் யுக்தம் இதி த்ரிவாரம் உக்தம் கில. அர்த்தத்ரயம் அத்ர வியாக்யானே உச்யதே. அதேவ வைசிஷ்ட்யம் வியாக்யானஸ்ய ஆஶ்ரயணம் கரணீயம். அத்ர மூலே து யுக்தம் 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 இதி கேவலம் தஸ்ய சப்தஸ்ய ஆவர்த்தனம் கிருதம். கிந்து த்ரிவாரம் ஆம்ரேடி தஸ்ய தஸ்ய சப்தஸ்ய அர்த்தபேதா அஸ்தி. ரேச்சன காலே சனைஹி சனைஹி ரேச்சயே ந வேகதா இத்யர்த்தஹ. தரி யுக்தம் யுக்தம் த்யஜேத் வாயும் இத்யத்ர யுக்த சப்தஸ்ய அர்த்தஹ கஹ சனைஹி சனைஹி இத்யர்த்தஹ. அஸ்து அந்தரம் கிம் அஸ்தி யுக்தம் யுக்தம் ச பூரயே. தரி பூரண காலே யுக்தம் யுக்தம் இதி சப்தஸ்ய கஹ அர்த்தஹ நச அல்பம் ந அதிகம் பூரயே ஆப்டிமம் இத்யர்த்தஹ. நவா அதிகம் நவா நியூனம் பிராணஸ்ய ஸ்வீகாரஹ கரணீயஹ. பூர்வத்ர யுக்த சப்தஸ்ய கதிஹி அர்த்தஹ சாவதான கதிஹி அபேக்ஷிதா இதி. த்விதீய ஸ்தானே யுக்த சப்தஸ்ய கஹ அர்த்தஹ அந்யூன அனதிரிக்ததயா இதி. த்ருதீய வாரம் கிமஸ்தி யுக்தம் யுக்தம் ச பத்னீயாத் இத்யஸ்தி. வாயு பந்தனம் நம தத்ர கிமஸ்தி கும்பகே யுக்தத்வம் நாம கிம் இதி சேத் ஜாலந்தர பந்தாதி யுக்தம் பத்னீயாத் இதி. த்ரிவித பந்தாஹ பூர்வம் மயா பரிசாயிதாஹ ஜாலந்தர பந்தஹ உத்யான பந்தஹ மூலபந்தஹ இதி. கும்பன சமயே யுக்தத்வம் நாம பந்தத்ரய யுக்தத்வம் ஏவ இத்யேவம் யுக்ததயா பிராணாயாமஸ்ய யதி அப்யாஸ க்ரியதே ததா ப்ரகோபஹ ந பவதி சித்திமாப்னுயாத். ஏவம் யதி அப்யாஸ க்ரியதே தரிஹி ஹடஸ்ய சித்திஹி ஹடத்வாரா யத் சுஷும்னாயாம் பிராணஸ்ய பிரவேசன ரூபம் லக்ஷ்யம் சாயேவ சித்தி சப்த வாச்ய தல்லப்யதே இத்யர்த்தஹ. அக்ரே நவதசஹ ஸ்லோகஹ. யதா து நாடீ சுத்தி ஸ்யாத் ததா சின்ஹானி பாஹ்யதஹ காயஸ்ய க்ருஷதா காந்திஹி ததா ஜாயேத நிஶ்சிதம்.
யதா து நாடீ சுத்தி ஸ்யாத் ததா சின்ஹானி பாஹ்யதஹ காயஸ்ய க்ருஷதா காந்திஸ்ததா ஜாயேத நிஶ்சிதம். यदा तु नाडीशुद्धिः स्यात् तथा चिह्नानि बाह्यतः कायस्य कृशता कान्तिः तदा जायेत निश्चितम्।
तर्हि युक्तप्राणायाम अनुष्ठानं यदा क्रियते तत् परमार्थतः हठसिद्धिः तेन जायते। तन्मध्ये किं भवति इति चेत् नाडीशुद्धिद्वारा हठसिद्धिः भवति। तर्हि प्रथमं किं वक्तव्यं, तत्र नाडीशुद्धिविषये वक्तव्यम्। यदा सम्यक् युक्ततया प्राणायामस्य अभ्यासः क्रियते तदा किं किं शरीरे आविर्भवति, किं किं चिह्नम् आविर्भवति, नाडीशुद्ध्यादि चिह्नानि तत्र बाह्यानि आविर्भवन्ति इति। यदा तु नाडीशुद्धिः स्यात् तथा चिह्नानि बाह्यतः। यदा एवं युक्तप्राणायामाभ्यासः क्रियते आरम्भे किं भवति, नाडीविशुद्धिः भवति। भवतो मम नाडीगणाः शुद्धाः इति अहं कथं जानीयाम्? आन्तरिकानि चिह्नानि कानिचित् भवन्ति, परन्तु बाह्यतः यदि अवगन्तव्यम्, इतोपि मच् मोर् मेनिफेस्ट् इण्डिकेशन्स् तदावश्यकं चेत् तानि बाह्यचिह्नानि तथा इत्युक्तत्वात्, तथा चिह्नानि आल्सो एक्स्टर्नल् इण्डिकेटर् सैन्स् इति, तर्हि आन्तरिकचिह्नान्यपि भवन्ति इत्यर्थः। यथाशब्देन आन्तराणि चिह्नानि भवन्ति इत्यर्थः। किं किं बाह्यतः किं किं चिह्नं जायते, कायस्य कृशता नाम काये कार्श्यं जायते, कृशता नाम
थिन्नेस्।
आम् सत्यम्। श्लक्ष्णं दभ्रं कृशं तनु, कायस्य तनुत्वं, तनोः तनुत्वं, तनुशब्दस्य कायः इत्यपि अर्थः। तनोः तनुत्वं सिद्ध्यति नाम तादृश अनपेक्षितस्थौल्यं यदस्ति तत् निवारितं भवति। अन्यत् न केवलं तावत् कान्तिः, काये काचित् कान्तिः अपि उपलक्ष्यते, ग्लो इति उच्यते किल, अतः रेडियन्स् तदपि काये उपलक्ष्यते, नाम कश्चित् शोभते। एवं प्राणायामस्य प्रभावेण सः शोभते। तदा जायेत निश्चितम्। कदा? यदा युक्तप्राणायामाभ्यासेन नाडीशुद्धिः जायते तदा एतानि बाह्यचिह्नानि निश्चितं जायते, अवश्यमेव निःसंशयं जायते इत्यर्थः। अग्रे विंशतितमः श्लोकः। यथेष्टं धारणं वायोः अनलस्य प्रदीपनम्, नादाभिव्यक्तिरारोग्यं जायते नाडीशोधनात्।
यथेष्टं धारणं वायोरनलस्य प्रदीपनं, नादाभिव्यक्तिरारोग्यं जायते नाडीशोधनात्। यथेष्टं धारणं वायोः अनलस्य प्रदीपनं, नादाभिव्यक्तिः आरोग्यं जायते नाडीशोधनात्।
इतोपि एतानि प्रायः आन्तरिकाणि चिह्नानि सन्ति। यथेष्टं वायोः धारणं, सम्यक् कुम्भकाभ्यासः यदा क्रियते, नाम विशिष्य अत्र नाडीशोधनप्रक्रिया उक्ता किल पूर्वत्र, तत्र वामनाड्या समाकृष्य दक्ष कुम्भकं कृत्वा दक्षिणनाड्या त्यागः, पुनः दक्षिणनाड्या वायुं समाकृष्य कुम्भकं कृत्वा वामनाड्या त्यागः, एषः अभ्यासः तदन्तर्गतः कुम्भकाभ्यासः सः यथेष्टम्। यथेष्टम् इति शब्दस्य कः अर्थः? बहुवारम् इत्यर्थः। बहुवारमस्य अभ्यासः एवं क्रियते चेत् कतिवारं करणीयम् इत्युक्तमस्ति? मासत्रयं करणीयम्। प्रतिदिनं कतिवारं करणीयम्? अशीतिवारम् एकस्यां वेलायां। तर्हि कति वेलापर्यन्तं करणीयं, एकस्मिन् दिने कतिवारं करणीयं?
न्यूनातिन्यूनं त्रिवारं।
त्रिवारं वा चतुर्वारं वा, एवं चेत् न्यूनातिन्यूनं चत्वारिंशदधिकद्विशतवारं वा विंशत्यधिकत्रिशतवारं वा ಪ್ರಾಣಾಯಾಮಸ್ಯ ಅಭ್ಯಾಸ ಕರಣೀಯ ಏವಂ ಯಥೇಷ್ಟಂ ಕುಂಭಕಾಭ್ಯಾಸ ಯದಾ ಕ್ರಿಯತೆ ಯಥೇಷ್ಟಂ ಧಾರಣಂ ವಾಯೋ ತದ್ಯದಿ ಸಮ್ಯಕ್ ಕ್ರಿಯತೆ ತರ್ಹಿ ಕಿಂ ಭವತಿ ಅನಲಸ್ಯ ಪ್ರದೀಪನಂ. ಅನಲೋ ನಾಮಕಃ ಅಗ್ನಿ, ಅನಲ ಶಬ್ದಸ್ಯ ಅಗ್ನಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಯಸ್ಯ ಅಲಂ ಇತಿ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗಃ ನ ಭವತಿ. ಅಗ್ನಿ ಅಗ್ನಯೇ ವಯಂ ಹವಿಃ ಸಮರ್ಪಯಾಮಃ, ಕಾಷ್ಠಂ ದದ್ಮಃ ಅನ್ಯತ್ ಕಿಮಪಿ ದಗ್ಧುಂ ದದ್ಮಃ. ಅಗ್ನಿ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಮಯಾ ಸರ್ವಂ ದಗ್ಧಂ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಮಮ ಉದರಂ ಪೂರ್ಣಮಿತಿ ಕಥಯತಿ ವಾ? ಅಲಮಿತಿ ನ ಕಥಯತಿ, ಅತಃ ಸಹ ಅನಲಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅನಲಸ್ಯ ಅತ್ರತ್ಯ ಅನಲಃ ಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ಜಠರಾನಲಃ ಜಠರಾಗ್ನಿಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಅನಲ ಶಬ್ದಸ್ಯ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಅಗ್ನಿಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಪ್ರಾಣಾಯಾಮಸ್ಯ ಸಂದರ್ಭೇ ಅನಲ ಪ್ರದೀಪನಂ ನಾಮ ಜಠರಾಗ್ನೇ ಪ್ರದೀಪನಂ ಇತ್ಯರ್ಥಃ ಗ್ರಹೀತವ್ಯಃ ಸಾಂದರ್ಭಿಕಃ ಪ್ರಾಸಂಗಿಕಃ. ಅನಲಸ್ಯ ಪ್ರದೀಪನಂ ಪ್ರಕೃಷ್ಟಾ ದೀಪ್ತಿಃ, ಸಮ್ಯಕ್ ಉದ್ದೀಪನಂ ಭವತಿ ತನ್ನಾಮ ಉತ್ತಮ ಬುಭುಕ್ಷಾ ಭವತಿ. ಯದ್ ಭುಕ್ತಂ ತಸ್ಯ ಜರಣ ಸಾಮರ್ಥ್ಯಂ ತದ್ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ. ಅನಲಸ್ಯ ಪ್ರದೀಪನಂ ನಾದಸ್ಯ ಧ್ವನೇಹ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಃ, ನಮ್ಮ ಧ್ವನವು ಕಿಂಚಿತ್ ಗಾಂಭೀರ್ಯಂ ಅಪಿ ಭವತಿ. ಅಸ್ಯ ಅರ್ಥ ದ್ವಿಧ ಅರ್ಥ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅತ್ರ ನಾದಾಭಿವ್ಯಕ್ತಿಃ ಇತ್ಯಸ್ತಿ ಕಿಲ. ನಾದಶಬ್ದಸ್ಯ ದ್ವಿವಿಧಾ ನಾದಾಃ ಸಂತಿ. ಏಕಃ ನಾದಃ ತು ಅನಾಹತ ನಾದಃ, ಅನ್ಯಃ ನಾದಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಮುಖಾದ್ ಏವಂ ನಿಸ್ಸರನ್ ಶಬ್ದ ರೂಪೇಣ ಗೀತ ರೂಪೇಣ ಕಶ್ಚಿನ್ನಾದಃ ನಿಸ್ಸರತಿ ಕಿಲ ಮುಖಾತ್. ಏವಂ ದ್ವಿಧಾಪಿ ಅರ್ಥಃ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಸಮ್ಯಕ್ ಯದಾ ಕುಂಭಕಾಭ್ಯಾಸ ಕ್ರಿಯತೆ ತದಾ ಅನಾಹತ ನಾದಸ್ಯ ಶ್ರವಣಂ ಅಂತಃ ಏವ ಅನಾಹತ ನಾದಸ್ಯ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ಭವತಿ. ತಸ್ಮಿನ್ ನಾದೇ ಯದಿ ಮನಃ ಸಮಾಧೀಯತೆ ತರ್ಹಿ ಮನಃ ಏಕಾಗ್ರಂ ಭವತಿ ಇತಿ ಅಗ್ರೆ ಚತುರ್ಥ ಉಪದೇಶೇ ಉಚ್ಯತೆ. ಅತಃ ಸಹ ನಾದಾಭಿವ್ಯಕ್ತಿ ಪದಗ್ರಾಹ್ಯ ಭವಿತುಮ್ ಅರ್ಹತಿ. ಅಥವಾ ವಾಯ್ಸ್ ಕಲ್ಚರ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಕಿಲ. ನಮ ಕೇ ಕೇಚನ ಗೀತಂ ಗಾಯಂತಿ ತೇಷಾಂ ಕಂಠಶೋಷಣ ಕಂಠಶೋಷಣಂ ಭವತಿ. ಅತಃ ಕಂಠಸ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಯಥೇಷ್ಟಂ ಕುಂಭಕಂ ಕರಣೀಯಂ ಇತಿ ಅಪಿ ಅರ್ಥಃ ಗ್ರಹೀತುಂ ಶಕ್ಯಃ. ನಾದಾಭಿವ್ಯಕ್ತಿ ಪದಸ್ಯ ಅರ್ಥದ್ವೈವಿಧ್ಯಂ ಏವಂ ಪ್ರತಿಭಾತಿ. ನಾದಾಭಿವ್ಯಕ್ತಿ ಆರೋಗ್ಯಂ ಅರೋಗತಾ. ನಮ ಅತ್ರ ಅರೋಗತಾ ಶಬ್ದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ ಇತಿ ಚೇತ್ ಕಸಿಚಿತ್ ಜನಸ್ಯ ಕದಾ ರೋಗಃ ನ ಭವತಿ. ಕದಾ ರೋಗಃ ನ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಃ ಶರೀರೇ ಸಮ್ಯಕ್ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಕಿಂ ಭವತಿ. ರೋಗಾಃ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕಾಃ ರೋಗಾಃ ನಮ ಕಂಟೇಜಿಯಸ್ ಡಿಸೀಸಸ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಕಿಲ. ಕಮ್ಯುನಿಕಬಲ್ ಡಿಸೀಸಸ್. ಇದಾನಿಂ ಫ್ಲೂ ಆಸೀತ್, ಮಮೈವ ಕೇಭ್ಯಶ್ಚಿತ್ ದಿನೇಭ್ಯಃ ಪೂರ್ವಂ ಜ್ವರಃ ಆಸೀತ್. ಕಿಮರ್ಥಂ? ಸಾಂಕ್ರಾಮಿಕಃ ರೋಗಃ. ಮಮ ಶರೀರೇ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಃ. ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಃ ನಮ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಇಮ್ಯುನಿಟಿ. ಇಮ್ಯುನಿಟಿ ಸಮ್ಯಕ್ ನಾಸ್ತಿ, ತೇನ ಕಾರಣೇನ ಕಿಂ ಭವತಿ ನಾನಾ ರೋಗ ಸಮುದ್ಭವಃ. ಪರಂತು ಯದಿ ಸಮ್ಯಕ್ ಅಸ್ಯ ಅಭ್ಯಾಸ ಕ್ರಿಯತೆ ತರ್ಹಿ ಜಠರಾಗ್ನಿ ಪ್ರದೀಪನಂ ನಾದಾಭಿವ್ಯಕ್ತಿಃ ಅನಂತರಂ ಇಮ್ಯುನಿಟಿ ವರ್ಧತೆ ಇತ್ಯೇತಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅವಗತಂ ವಾ? ತೇನ ಅರೋಗತಾ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ನಾಡಿಶೋಧನಾತ್ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಜಾಯತೆ. ತತ್ ನಾಡಿಶೋಧನಂ ಕಥಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಯುಕ್ತ ಪ್ರಾಣಾಯಾಮಾಭ್ಯಾಸೇನ ಭವತಿ ಇತಿ ಗ್ರಹೀತವ್ಯ. ಅಗ್ರೆ ಏಕವಿಂಶತಿತಮಃ ಶ್ಲೋಕಃ. ಮೇದಶ್ಲೇಷ್ಮಾಧಿಕಃ ಪೂರ್ವಂ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇತ್ ಅನ್ಯಸ್ತು ನಾಚರೇತ್ ತಾನಿ ದೋಷಾಣಾಂ ಸಮಭಾವತಃ.
ಮೇದಶ್ಲೇಷ್ಮಾಧಿಕಃ ಪೂರ್ವಂ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇತ್ ಅನ್ಯಸ್ತು ನಾಚರೇತ್ ತಾನಿ ದೋಷಾಣಾಂ ಸಮಭಾವತಃ. ಮೇದಶ್ಲೇಷ್ಮಾಧಿಕಃ ಪೂರ್ವಂ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇತ್ ಅನ್ಯಃ ತು ನ ಆಚರೇತ್ ತಾನಿ ದೋಷಾಣಾಂ ಸಮಭಾವತಃ.
ಇದಾನೀಂ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಪ್ರಕಾರ ಕಶ್ಚನ ಉಕ್ತ ನಾಡೀಶೋಧನ ರೂಪೇಣ. ಅಸ್ಯ ನಾಡೀಶೋಧನಸ್ಯ ಆರಂಭಾತ್ ಪ್ರಾಕ್ ಕದಾಚಿತ್ ಕಾಚಿತ್ ಶಾರೀರಿಕೀ ಸಿದ್ಧತಾ ಅಪೇಕ್ಷಿತಾ ಭವತಿ. ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಅನುಷ್ಠಾನ ಯೋಗ್ಯತಾ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಷಟ್ ಕ್ರಿಯಾಹ ಇತಿ ಉಚ್ಯಂತೆ. ಕ್ರಿಯಾಹ ಇತಿ ಯೋಗ ಸಂಪ್ರದಾಯ ಪ್ರಸಿದ್ಧ. ಅಥವಾ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇ, ಕೇನ ಷಟ್ಕರ್ಮಣಾಂ ಅನುಷ್ಠಾನಂ ಕರಣೀಯಂ ಪ್ರಾಣಾಯಾಮಸ್ಯ ಸಿದ್ಧತಾ ರೂಪೇಣ ಇತಿ ಚೇತ್ ಮೇಧಶ್ಲೇಷ್ಮಾಧಿಕಃ ಯಸ್ಯ ಮೇಧಶ್ಚ ಶ್ಲೇಷ್ಮಾ ಚ ಆಧಿಕ್ಯೇನ ವರ್ತೇತೆ ಸಹ ತಾದೃಶಃ ಅನುಷ್ಠಾತ ಯಸ್ಯ ಮೇಧಸಃ ಆಧಿಕ್ಯಂ ಶ್ಲೇಷ್ಮಣಃ ಚ ಆಧಿಕ್ಯಮಸ್ತಿ ತಾದೃಶಃ ಕಶ್ಚಿದ್ ಅನುಷ್ಠಾತ ಪ್ರಾಣಾಯಾಮಂ ಕರ್ತುಂ ಇಚ್ಛುಕಶ್ಚೇತ್ ಕಿಂ ಕುರ್ಯಾತ್ ಸಹ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇತ್. ಮೇಧಃ ನಾಮ ಕಿಂ ಇದೆ ಚೇತ್ ಎಕ್ಸೆಸಿವ್ ಫ್ಯಾಟ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ ಮೇಧಃ. ಅನಂತರಂ ಶ್ಲೇಷ್ಮ ಶಬ್ದಸ್ಯ ಕಫಃ ಇತ್ಯರ್ಥಃ ಮ್ಯೂಕಸ್ ಯಸ್ಯ ಕಫಾಧಿಕ್ಯಂ ಯಸ್ಯ ಚ ತತ್ರ ಮೇಧಸಃ ಆಧಿಕ್ಯಂ ಫ್ಯಾಟ್ ಅಧಿಕಮಸ್ತಿ ತಾದೃಶಃ ಜನಃ ಕಿಂ ಕುರ್ಯಾತ್ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಸಮಾಚರೇತ್ ಅನ್ಯಸ್ತು ನ ಆಚರೇತ್ ತಾನಿ ಕಾನಿ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಅನ್ಯೇನ ನ ಆಚರ ಯಸ್ಯ ಮೇಧಸಃ ಆಧಿಕ್ಯಂ ವಾ ಶ್ಲೇಷ್ಮಣಃ ಆಧಿಕ್ಯಂ ವಾ ನಾಸ್ತಿ ತೇನ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ನ ಕರಣೀಯಾನಿ ಕಿಮರ್ಥಂ ದೋಷಾಣಾಂ ಸಮಭಾವತಃ ತಸ್ಯ ತು ದೋಷಾಃ ಸಮಾಃ ಸಂತಿ ಕೇತೇ ದೋಷಾಃ ದೋಷ ಶಬ್ದಸ್ಯ ಅತ್ರ ಕಃ ಅರ್ಥಃ ದೋಷ ಶಬ್ದಸ್ಯ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಇತಿ ನ ಅರ್ಥಃ ಅಯಂ ಆಯುರ್ವೇದೀಯ ದೋಷಃ ಕೇತೇ ದೋಷಃ ಆಯುರ್ವೇದೆ
ವಾತ ಪಿತ್ತ ಕಫ
ಸತ್ಯ ವಾತಃ ಪಿತ್ತಂ ಕಫಃ ಇತಿ ಕಫಸ್ಯೈವ ಪರ್ಯಾಯ ಪದಂ ಪರ್ಯಾಯ ಶಬ್ದಃ ಕಃ ಶ್ಲೇಷ್ಮ ಇತಿ ಯಸ್ಯ ಮೇಧಸಃ ನಮ ಯಸ್ಯ ತು ಏತಾದೃಶಂ ನಾಸ್ತಿ ನಮ ಎಕ್ಸೆಸಿವ್ ಫ್ಯಾಟ್ ಯಹ ಯಸ್ಯ ನಾಸ್ತಿ ಎಕ್ಸೆಸಿವ್ ಕಫಃ ಅಪಿ ಯಸ್ಯ ನಾಸ್ತಿ ತೇನ ಅನುಷ್ಠಾತವ್ಯಂ ಯತೋ ಹಿ ಸಾಮಾನ್ಯತಃ ತಸ್ಯ ದೋಷಾಃ ಸಮಾಃ ವಾತಪಿತ್ತ ಕಫಾದೀನಾಂ ಸಮತ್ವಮಸ್ತಿ ಇತಿ ಕಾರಣೇನ ತೇನ ಏತತ್ ಸರ್ವಂ ನಾಚರಣೀಯಂ ಆಚರ್ಯತೆ ಚೇತ್ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಪ್ರಶ್ನಃ ಭವತಿ ಕಿಲ ದೋಷ ಪ್ರಕೋಪಃ ಭವತಿ ಕಸ್ಯಚಿತ್ ದೋಷಸ್ಯ ಆಧಿಕ್ಯಂ ಭವತಿ ಅತಃ ದೋಷಸ್ಯ ಸಮಭಾವಃ ಪರಿರಕ್ಷಣೀಯಃ ಪ್ರಾಣಾಯಾಮಾಭ್ಯಾಸಾತ್ ಪ್ರಾಕ್ ಯೇಷಾಂ ಮೇಧಶ್ಲೇಷ್ಮ ಅಧಿಕ್ಯಮಸ್ತಿ ತೈಃ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಅನುಷ್ಠೇಯಾನಿ ಇತಿ ಅಧಿಕಾರಿ ಅಪಿ ಉಕ್ತಃ ಷಟ್ಕರ್ಮಣಂ ಸರ್ವೈಃ ಅಪಿ ಕರಣೀಯಮಿತಿ ನಾಸ್ತಿ ಅತಃ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಮ್ಯಾಂಡೇಟರಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಇತಿ ಆರಂಭೆ ಏವ ಸ್ಪಷ್ಟೀಕ್ರಿಯತೆ ಭವತ್ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಇತಿ ಬಹುಧಾ ಉಕ್ತಂ ಷಟ್ ಸಂಖ್ಯಾಕಾನಿ ತಾನಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾನಿ ಇತಿ ಜಿಜ್ಞಾಸಾ ಭವತಿ ತಸ್ಯ ವಿಷಯ ಅಗ್ರೇ ದ್ವಾವಿಂಶತಿತಮ ಶ್ಲೋಕಾದಾರಭ್ಯ ಅಗ್ರೇ ಬಹುಶು ಶ್ಲೋಕೇಶು ತಸ್ಯೈವ ವಿವರಣಂ ಭವತಿ ಕಿಯತ್ ಪರ್ಯಂತಂ ಇತಿ ಚೇತ್ ಪಂಚತ್ರಿಂಶತ್ ತಮ ಶ್ಲೋಕ ಪರ್ಯಂತಮಪಿ ಷಟ್ಕರ್ಮಣಾಮೇವ ಕಿಮಸ್ತಿ ವಿವರಣಂ ಅಸ್ತಿ 22-35 ಷಟ್ಕರ್ಮಣಾಂ ವಿವರಣಂ ಭವತಿ ಹೌದು ಇದಾನೀಂ ಷಟ್ಕರ್ಮಣಾಂ ಸಂಗ್ರಹ ನಾಮಾನಿ ಕಾನಿ ಇತಿ ಜಿಜ್ಞಾಸಾ ಭವತಿ ತಸ್ಯ ಶಮನಂ ದ್ವಾವಿಂಶತಿತಮೇನ ಶ್ಲೋಕೇನ ಕ್ರಿಯತೆ ಧೌತಿರ್ವಸ್ತಿಸ್ತಥಾ ನೇತಿಃ ತ್ರಾಟಕಂ ನೌಲಿಕಂ ತಥಾ ಕಪಾಲಭಾತಿಶ್ಚೈತಾನಿ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಚಕ್ಷತೆ
ಧೌತಿರ್ವಸ್ತಿಸ್ತಥಾ ನೇತಿಸ್ತ್ರಾಟಕಂ ನೌಲಿಕಂ ತಥಾ ಕಪಾಲಭಾತಿಶ್ಚೈತಾನಿ ಷಟ್ಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಚಕ್ಷತೆ ಧೌತಿಃ ವಸ್ತಿಃ ತಥಾ ನೇತಿಃ ತ್ರಾಟಕಂ ನೌಲಿಕಂ ತಥಾ ಕಪಾಲಭಾತಿಃ ಚ ಏತಾನಿ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಚಕ್ಷತೆ
ಸ್ಪಷ್ಟಂ ಖಲು ಷಟ್ ಸಂಖ್ಯಾನಿ ಸಂತಿ ಷಟ್ ಸಂಖ್ಯಾಕಾನಿ ಕರ್ಮಾಣಿ ಸಂತಿವ ಧೌತಿಃ ವಸ್ತಿಃ ನೇತಿಃ ತ್ರಾಟಕಂ ನೌಲಿಕಂ ಕಪಾಲಭಾತಿಃ ಇತ್ಯೇವಂ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಭವಂತಿ ಮೇಧಶ್ಲೇಷ್ಮಣೋ ಆಧಿಕ್ಯ ನಿವಾರಣಾಯ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಸಿದ್ಧತಾರ್ಥಮಪಿ ಅಧುನಾ ಪ್ರಥಮಂ ಕಿಂ ಧೌತಿಃ ತದ್ವಿಷಯೇ अग्रे नाम तत्र आरम्भः भवति ततः पूर्वं षट्कर्माणि तेषां प्रयोजनम् अग्रिमेन श्लोकेन किञ्चित् कथ्यते. किमर्थं प्रयोजनं पूर्वमेव उक्तं किल, पुनः किमर्थं तद् प्रयोजनान्तरम् अग्रिमे पुनः 23 द्वात्रिंशत्तमे श्लोके नाम त्रयोविंशतितमे श्लोके पुनः किमर्थं कथ्यते इति चेत् फलकथनेन जनानाम् अभिमुखीकरणाय पुनरपि फलस्य उपदेशः क्रियते. कर्मषट्कमिदं गोप्यं घटशोधनकारकं विचित्रगुणसन्धायि पूज्यते योगिपुङ्गवैः.
कर्मषट्कमिदं गोप्यं घटशोधनकारकं विचित्रगुणसन्धायि पूज्यते योगिपुङ्गवैः. कर्मषट्कम् इदं गोप्यं घटशोधनकारकं विचित्रगुणसन्धायि पूज्यते योगिपुङ्गवैः.
एतत् कर्मषट्कं यस्य नामोल्लेखः कृतः तत् इदं कर्मषट्कं कीदृशं गोप्यं, गोप्यं नाम गुपुरक्षणे इति धातुः, तत् तत् परिरक्षणीयम् इत्यर्थः. नाम तत्र गुरुशिष्यपरम्परायाम् अस्य परिरक्षणं करणीयम् इत्यर्थः. अस्य प्रकटनं वा प्रकाशनं वा सर्वत्र सभासु न करणीयम् इति. किमर्थं न करणीयम् इति प्रश्नः भवति किल. किमर्थं न करणीयम् इति चेत् नाम एते सर्वेपि अभ्यासाः जागरूकतया करणीयाः. जनरल् मास् उपदेशः न करणीयः. इदानीं वस्तिः नौलिः इत्यादि अग्रे विवरणं यदा पश्यति, जागरूकतया यदि नानुष्ठीयते बहूनि तत्र अवधेयानि पदानि तत्र अवधेयाः क्रमाः भवन्ति. पब्लिक् मध्ये तत्सर्वं कथ्यते चेत् वैयक्तिक अवधानपुरस्सरं शिक्षकेण बोधनीयाः एते क्रियाकलापाः. यदि अहं सहस्रसङ्ख्याकान् जनान् तेषां पुरतः इदं बोधयामि चेत् किं भवति? कस्यचित् वैयक्तिकसन्देहः भवति, काचित् वैयक्तिकी समस्या भवति, तस्य परिहारः कथं करणीयः इति सहस्रसङ्ख्याकानाम् एकः समाधानं वक्तुं प्रभवति वा? न भवति. तस्मात् गोप्यम् इति पदेन नाम प्रिविलेज् इति न अर्थः. शुड् बि हेल्ड् सीक्रेट् इति चेत् प्रिविलेज् इति न, वैयक्तिकं वन् टु वन् नाम गुरोः अत्यन्तं नैकट्ये इदम् अध्येयम्, तदा एव हितकरं. नो चेत् शरीरहानिः, शरीरे पीडा वेदना जायेत. भवतु, इदं कर्मषट्कं कीदृशं? घटशोधनकारकं. घटः नाम शरीरं, यत् घटितमस्ति पूर्वजन्मकर्मणा, यस्य घटनं जातं तद् घटपदेन उच्यते. तर्हि पश्यतु, घटो नाम न केवलं पाट् इत्यर्थः. घटशब्दस्य कः अर्थः? शरीरं नाम घटितमस्ति पूर्वकर्मणा, अस्य सङ्कलनं जातं. पुनश्च नाम अन्यः अपि अर्थः वक्तुं शक्यते, तस्य दिस् इस् इट्स् अ बाडि मैण्ड् काम्प्लेक्स् इति उच्यते किल. बाडि मैण्ड् काम्प्लेक्स्, घटः घटशब्दस्य स एव अर्थः. कमिङ्ग् टुगेदर् कङ्ग्लोमरेट् आफ् द मैण्ड् सेन्सर्स् बाडि आल् दीस्, अतः घटः इत्यर्थः भवति. पश्यतु, विचिन्त्य विचिन्त्य शब्दाः तत्र निर्मिताः सन्ति. शरीरस्य अन्यपदानि कानि सन्ति संस्कृतभाषायां?
कायः.
कायः, कायशब्दस्य अपि विशिष्टः अर्थः. चीयते इति कायः, चीयते इति शब्दस्य कः अर्थः? सेलेक्ट्. ओ, कश्चित् मनुष्यत्वेन जायते वा अथवा प्राणित्वेन जायते वा वृक्षत्वेन जायते वा इति चयनं भवति तस्य तस्य शरीरस्य. तत् केन? पूर्वकर्मणा. चीयते कर्मभिः इति कायः इत्यर्थः. अनन्तरं देहः इति पदमस्ति. देहशब्दस्य कः अर्थः? दिह् उपचये, नाम यत् सम्यक् पोष्यते चेत् सम्यक् वर्धते, उपचीयते वर्धते तत्. नाम कश्चित् सम्यक् भुक्त्वा भुक्त्वा शरीरं पुष्टिकरं भवति किल, तस्य देहः इति पदप्रयोगः. पासिटिव्, देहस्य आपोसिट् शरीरं. शरीरशब्दस्य कः अर्थः? शीर्यते इति शरीरं. क्षीर्यते नाम विशीर्यते नश्यति इत्यर्थः यथा शुष्कं पर्णं विशीर्यते नाम वृक्षाच्युतं च सत् नानाखण्डशः भवति एवमेव क्षीर्यते इति शरीरं दिह्यते नाम उपचीयते इति देहः चीयते इति कायः इत्येवं नानापदानि संस्कृतभाषायाम् एकैकं पदमपि तत्र विचिन्त्य विचिन्त्य तद् निर्मितं वर्तते अतः अत्र घटः इति कश्चन यौगिकः शब्दः अस्माभिः दृश्यते घटशोधनं घटस्य शोधनं शुद्धीकरणं करोति इति अग्रे विचित्रगुणसन्धायी नाम इदं विचित्रगुणम् आदधाति न केवलं शोधनं करोति नानाविध सामर्थ्यमपि आदधाति तादृशविचित्रगुणाः प्राप्तव्याः वा एतेभ्यः षट्कर्मभ्यः तर्हि गोपनीयानि एतानि षट्कर्माणि यदि पुस्तकं वा अन्यत् वा दृष्ट्वा क्रियते किं भवति विचित्रगुणप्राप्तिः घटस्य शोधनं वा कदाचित् न सिद्ध्येत् अतः गुरुमुखेन वैयक्तिकरूपेण इदं ग्रहीतव्यं यदि एवं क्रियते पूज्यते योगिपुङ्गवैः नाम तदा एतस्य अनुष्ठानं पूजास्थानताम् अर्हति एतत् फलसन्धायी भवति इत्यर्थः नाम किं पूज्यते एतानि षट्कर्माणि पूज्यन्ते एतेषां षट्कर्मणां पूज्यत्वम् अथवा वर्षिवर्दिनस् कदा भवति यदा अपेक्षितम् एतत् फलं ददाति तदा जनाः तत् पूजयन्ति तदनुसरन्ति इदम् उत्तममस्ति करणीयम् इति चिन्तयन्ति तत् कदा शोधनं वा गुणसन्धानं वा करोति इति चेत् यदा तत् गोप्यं भवति गुरुमुखात् वैयक्तिकरूपेण गृह्यते तदा एव पूज्यत्वम् अर्हति तन्नाम सफलं भवति अन्यथा अस्य अनुष्ठानेन कदाचित् विपरीतफलान्येव जायेरन् इति तात्पर्यम् अग्रे इदानीं प्रथमस्य विवरणं षट्सु कर्मसु प्रथमं तत्र धौतिकर्म अस्ति धौतिकर्मणः विवरणम् अथवा धौतिक्रियायाः विवरणं क्रियते अधुना धावनं धौतिशब्दस्य कः अर्थः हिन्दीभाषायां धोति इति उच्यते किल धोतिशब्दस्य वेष्टि नाम वेष्टनं यत् क्रियते तस्य धोति इति उच्यते इदं तु धौति इति उच्यते तर्हि धावनम् इत्यस्ति धवलम् इति शब्दः श्रुतः वा धवलशब्दस्य यत् शुद्धम् अमलं तत् दन्तधावनम् इति उच्यते दन्तस्य धवलीकरणं शोधनम् इत्येव अर्थः अतः धौतिशब्दस्यापि स एव अर्थः अवगतं वा यत् शोधयति यत् धवलं करोति शुद्धं करोति निर्मलं करोति तादृशं कर्म धौतिकर्म इत्युच्यते तस्य अनुष्ठानप्रकारः अधुना कथ्यते चतुरङ्गुलविस्तारं हस्तपञ्चदशायतं गुरूपदिष्टमार्गेण सिक्तं वस्त्रं शनैर्ग्रसेत् पुनः प्रत्याहरेच्चैतत् उदितं धौतिकर्म तत्
चतुरङ्गुलविस्तारं हस्तपञ्चदशायतं गुरूपदिष्टमार्गेण सिक्तं वस्त्रं शनैर्ग्रसेत् पुनः प्रत्याहरेच्चैतदुदितं धौतिकर्म तत् चतुरङ्गुलविस्तारं हस्तपञ्चदशायतं गुरूपदिष्टमार्गेण सिक्तं वस्त्रं शनैः ग्रसेत् पुनः प्रत्याहरेत् च एतत् उदितं धौतिकर्म तत्
इदं कथं करणीयम् इति चेत् नाम एषा क्रिया कीदृशी इति चेत् किञ्चित् आर्द्रं वस्त्रं तस्य ग्रसनं करणीयम् इट् हस् टु बि सोलोड् अनन्तरं तद् वस्त्रं यावद् उदरं प्राप्नोति तावत् पर्यन्तं तस्य गिलनं करणीयं वस्त्रस्य आर्द्रस्य वस्त्रस्य अनन्तरं तत् उदरे तस्य आवर्तनं कृत्वा तद् वस्त्रं बहिः आनेतव्यं तेन तत्र चिरकालिक तत्र किमस्ति यत् इसोफेगस् अनन्तरम् उदरं तत्र सर्वत्र विद्यमानानि मलानि तत्र तेन वस्त्रेण समं बहिः निर्यान्ति. समग्र फुड् पैप् अण्ड् स्टमक् अस्ति किल, तावत्पर्यन्तं वस्त्रं प्रेषणीयम् अन्तः, मन्दं गिलनीयं, मन्दं बहिः आनेतव्यञ्च. तदेव तात्पर्यम्. अत्र टेक्निकालिटीस् उच्यते कथं करणीयं. पश्यतु, एतत् सर्वं जागरूकतया करणीयं किल. यदा वस्त्रं गिलित्वा पुनः तत् प्रत्याहरणं तस्य करणीयं, तत्सर्वं बहु जागरूकतया करणीयम्. तत्र बहुविध इफ्स् अण्ड् बट्स्, डूस् अण्ड् डोण्ट्स् सर्वम् अस्ति. विधिनिषेधादिकं तत्र बहु अस्ति. चतुरङ्गुलविस्तारं, यद् वस्त्रं गिलनीयं, तद्वस्त्रं तस्य विस्तारं, विड्थ् कियद् भवेत्? चतुरङ्गुलविस्तारं भवेत्. अङ्गुष्ठं परित्यज्य अवशिष्ट अङ्गुलिचतुष्टयमस्ति किल, दट् मेशर् इस् काल्ड् एस् चतुरङ्गुलं. तद् विड्थ् आफ् द क्लात्. अनन्तरं हस्तपञ्चदश आयतम्. आयतं नाम लेङ्क्त्. कियत् लेङ्क्त् भवेत् इति चेत् पञ्चदश हस्त आयतम्. हस्त इत्येतत् अनदर् मेजर्मेण्ट्. किं तत् इति चेत्, यदि पञ्च अङ्गुल्यः अपि हस्तस्य विस्तार्यन्ते, तदा लिटिल् फिङ्गर् अस्ति किल, कनिष्ठिका, टिप् आफ् द कनिष्ठिका तः अङ्गुष्ठाग्रपर्यन्तं यत् आयतत्वम् अस्ति, तत् एकः हस्तः इत्युच्यते. लिटिल् फिङ्गर् टिप् टु द टिप् आफ् द तम्. पञ्च अङ्गुल्यः अपि यदा विस्तार्यन्ते, तत् एकं एकहस्तविस्तारः तस्य भवति. एवं 15 हस्ताः, तत् तस्य वस्त्रस्य दैर्घ्यं भवेत्. अवगतं वा? अङ्गुलचतुष्टस्य चतुष्टयस्य विस्तारः नाम विड्थ्. अनन्तरं पञ्चदशहस्तानाम् आयतत्वं लेङ्क्त्. तादृशं वस्त्रं डैमेन्शन्स् उक्तमस्ति, लेङ्क्त् अण्ड् ब्रेड्त् उक्तमस्ति. गुरूपदिष्टमार्गेण सिक्तं, तत् गुरूपदिष्टमार्गेण, गुरूपदिष्टमार्गेण अग्रे आगच्छति. तद् वस्त्रं सिक्तं भवेत्. सिक्तं नाम किम्? जलेन सिक्तम् इत्यर्थः. तद् जलेन आर्द्रीकृतम् इत्यर्थः. कीदृशं जलं व्याख्याता कथयति? इदं शीतं जलं न, किञ्चिदुष्णं जलं. तत्र मैल्ड् वार्म् वाटर् भवति किल, तस्मिन् सिक्तेन जलेन सिक्तं वस्त्रं शनैः गुरूपदिष्टमार्गेण ग्रसेत्. कथं ग्रसनीयं? गुरूपदिष्टमार्गेण ग्रसनीयं. गुरूपदिष्टमार्गः कः इति चेत्, गुरुः प्रष्टव्यः. सर्वं ग्रन्थे नोच्यते. नाम पूर्वत्र गोप्यम् इत्युक्तं किल, गोप्यम् इत्युक्त्वा सर्वं श्लोकरूपेण भवद्भिः रचितं किल, सर्वमपि प्रकटितं किल इति चेत्, श्लोकरूपेण विरचय्य सर्वं दर्शितं चेदपि सामान्याः विषयाः एव उक्ताः, न तु सामस्त्येन. सर्वेपि नियमाः, सर्वेपि विषयाः नोक्ताः. इदानीं मन्दं शनैः अस्य वस्त्रस्य ग्रसनं कथं करणीयं तन्नोक्तं. तत्र जागरूकतया वस्त्रग्रस, इदानीं वस्त्रस्य लेङ्क्त् अण्ड् ब्रेड्त् उक्तं, किन्तु वस्त्रस्य तिक्नेस् उक्तं वा? कीदृशं तद् वस्त्रं? नूतनं वस्त्रं वा? तस्य टेक्स्चर् कीदृशं भवेत् इत्यादि नोक्तं किल. इत्यादि एतत् सर्वमपि कस्मात् ज्ञातव्यं? गुरुमुखात् ज्ञातव्यं. सामान्यतः श्वेतवस्त्रं तादृशम्. इदानीं एतत् सर्वं कमर्शियलैस् अभवत् किल, स्टाण्डर्ड्स् अस्ति इदानीं, परन्तु पूर्वतनकाले सर्वं जागरूकतया गुरुः यथा कथयति तथा एतत् सर्वं अस्य गिलनं करणीयं. मध्ये कुत्रापि संलग्नं बहिर्न आगच्छति, तर्हि केनापि साहाय्यं करणीयं वा न वा? गुरुः गुरुणा सह तत् साहाय्येन इदं सर्वं करणीयं. शनैः एव ग्रसनं करणीयम्. एवं कृत्वा ಪುನಃ ಪ್ರತ್ಯಾಹರೇತ್. ಅನಂತರಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ, ಅಂತಃ ಸಮ್ಯಕ್ ಗಿಲಿತ್ವಾ ಅನಂತರಂ ತದ್ ಬಹಿಃ ಆನೇತವ್ಯಂ. ಏತತ್ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಉದಿತಂ, ಏತತ್ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಇತಿ ಕಥ್ಯತೆ. ಇದಾನಿಂ ಅನ್ಯದಪಿ ಅಸ್ತಿ, ವಸ್ತ್ರಂ ಗಿಲೇತ್ ಅನಂತರಂ ಬಹಿಃ ಆನಯೇತ್ ಇತಿ ತಾವದ್ ಉಕ್ತಮಸ್ತಿ. ಪರಂತು ತತ್ರ ಬಹೂನಿ ಕಾರ್ಯಾಣಿ ತತ್ರ ಸಂತಿ. ಇದಾನಿಂ 15 ಹಸ್ತ ಆಯತಂ ಇತ್ಯುಕ್ತಮಸ್ತಿ, ಪಂಚದಶ ಹಸ್ತ ಆಯತಂ ಇತಿ. ಪ್ರಥಮ ದಿನೇ ಏವ ಸರ್ವಂ ಗಿಲಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ವಾ? ನ ಶಕ್ಯತೆ. ಪ್ರಥಮ ದಿನೇ ಹಸ್ತದ್ವಯಾಯತಂ ವಸ್ತ್ರಂ ಗಿಲನೀಯ, ಅನಂತರಂ ಹಸ್ತತ್ರಯಾಯತಂ, ಅನಂತರಮೇವಂ ಚತುರ್ಹಸ್ತಾಯತಂ ಪಂಚಹಸ್ತ, ಏವಂ ಪ್ರತಿದಿನ ವೃದ್ಧಿಯ ಏಕೈಕ ಆಯ ತತ್ರ ಏಕೈಕ ಹಸ್ತಸ್ಯ ವೃದ್ಧಿ ಕರಣೀಯ ಲೆಂಗ್ತ್ ತಥಾ ಅಭ್ಯಾಸ. ಏಕಸ್ಮಿನ್ನೇವ ದಿನೇ ಪಂಚದಶ ಹಸ್ತಾಯತ ಇದಂ ನ ಗ್ರಸನೀಯಂ, ಏವಂ ನಾನಾ ನಿಯಮಾಃ ಸಂತಿ. ಅನಂತರಂ ಗಿಲಿತ್ವಾ ಝಟಿತಿ ಬಹಿರಾನಯನಂ ಕರಣೀಯಂ ವಾ? ನ ತತ್ರ ಅತ್ರ ಇದಂ ಕರಣೀಯಂ, ತತ್ರ ನೌಲಿ ಇತಿ ಕಾಚಿತ್ ಕ್ರಿಯಾ ಅಸ್ತಿ. ನಮ್ಮ ಉದರಸ್ಯ ಆವರ್ತನಂ ಕರಣೀಯಂ, ನಮ್ಮ ವಸ್ತ್ರಂ ಉದರಂ ಪ್ರವಿಶತಿ, ಅನಂತರಂ ಉದರಸ್ಯ ಆವರ್ತನಂ ಕರಣೀಯಂ, ಅನಂತರಂ ತದ್ ವಸ್ತ್ರಂ ಬಹಿಃ ಆನೇತವ್ಯಂ. ಅನ್ಯತ್ ತದ್ ವಸ್ತ್ರಂ ಸಮಗ್ರತೆಯಾಪಿ ನ ಗಿಲನೀಯಂ. ದಂತೆ ದಂತ ಪಂಕ್ತಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಕಶ್ಚಿತ್ ಭಾಗ ಸಂಲಗ್ನ ಭವೇತ್ ವಸ್ತ್ರಸ್ಯ, ತದಯೋ ಕಿಲ ಬಹಿಃ ಆನೇತುಂ ಶಕ್ಯತೆ. ವಸ್ತ್ರಂ ಗ್ರಸೇದ್ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಚೇತ್ ಸಮಗ್ರ ವಸ್ತ್ರಂ ಗ್ರಸನೀಯಂ, ಬಹಿರಾನಯನಂ ಕಷ್ಟಾಯ. ಏವಂ ನಾನಾ ನಿಯಮಾಃ ಸಂತಿ, ನಾನಾ ಕ್ರಮಾಃ ಸಂತಿ, ಅಸ್ಯ ಸಾಮಾನ್ಯ ನಿಯಮಃ ತಾವತ್ ಅತ್ರ ದೌತಿಕ್ರಿಯಾಯಾಃ ಕಥಿತಃ. ಏತತ್ ಕಿಂ ಕರೋತಿ ಧೌತಿ ಕರ್ಮ, ಧೌತಿ ಕರ್ಮಣಃ ಕಿಂ ಪ್ರಯೋಜನಂ ಇತಿ ಅಗ್ರಿಮ ಶ್ಲೋಕಃ. ಕಾಸಶ್ವಾಸ ಪ್ಲೀಹ ಕುಷ್ಠಂ ಕಫರೋಗಾಶ್ಚ ವಿಂಶತಿ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಭಾವೇಣ ಪ್ರಯಾಂತ್ಯೇವ ನ ಸಂಶಯಃ.
ಕಾಸಶ್ವಾಸ ಪ್ಲೀಹ ಕುಷ್ಠಂ ಕಫರೋಗಾಶ್ಚ ವಿಂಶತಿ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಭಾವೇಣ ಪ್ರಯಾಂತ್ಯೇವ ನ ಸಂಶಯಃ. ಕಾಸಶ್ವಾಸ ಪ್ಲೀಹ ಕುಷ್ಠಂ ಕಫರೋಗಾಃ ಚ ವಿಂಶತಿ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಭಾವೇಣ ಪ್ರಯಾಂತಿ ಏವ ನ ಸಂಶಯ.
ಇದಾನಿಂ ಸಮಗ್ರತೆಯ ಷಟ್ಕರ್ಮಣಾಂ ಫಲಮುಕ್ತಂ, ಏಕೈಕಶಃ ಕರ್ಮಣಾಮಪಿ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಫಲಂ ವಕ್ತವ್ಯಮಸ್ತಿ. ಧೌತಿ ಕರ್ಮ ಕ್ರಿಯತೆ, ಅನೇನ ಕರ್ಮಣ ಕಿಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇತಿ ಚೇತ್, ಕಾಸ ಶ್ವಾಸ ಪ್ಲೀಹ ಕುಷ್ಠಂ ಕಫರೋಗಾಶ್ಚ ವಿಂಶತಿ. ಏವಂ ಕೇಕೆ ರೋಗಾಃ, ಕಾಸಃ ನಮ ಉರಃ ಪ್ರದೇಶೇ ನಮ ಯದಾ ಶ್ವಾಸೋಚ್ಛ್ವಾಸ ಸಮಸ್ಯ, ಬ್ರಾಂಕೇಲ್ ಇಲ್ನೆಸ್, ಬ್ರಾಂಕೇಲ್ ಇಲ್ನೆಸ್ ಭವತಿ. ಅನಂತರಂ ಶ್ವಾಸಃ ನಮ ಆಸ್ತ್ಮಾ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಅನಂತರಂ ಪ್ಲೀಹ, ಪ್ಲೀಹ ನಮ ತತ್ರ ಸ್ಪ್ಲೀನ್ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಭಾಗಃ ಅಸ್ತಿ, ತತ್ರ ಸಮಸ್ಯಾಃ ಭವಂತಿ. ಅನಂತರಂ ಕುಷ್ಠಂ, ಕುಷ್ಠರೋಗಸ್ಯ ನಿವಾರಣಂ ಲೆಪ್ರಸಿ. ಅನಂತರಂ ವಿಂಶತಿ ಪ್ರಕಾರಕಾಃ ಕಫರೋಗಾಃ, ಕಫಾಧಿಕ್ಯೇನ ಏಕೇಚನ ರೋಗಾಃ ಭವಂತಿ, ತೇಷಾಂ ವಿಂಶತಿ ಪ್ರಕಾರಾಣಾಂ ನಿವಾರಣಂ ಧೌತಿ ಕರ್ಮಣಾ ಭವತಿ. ವಿಶಿಷ್ಯ ಕಫ ನಿಷ್ಕಾಸನಂ ಭವತಿ, ನಮ ತಸ್ಮಿನ್ ಪ್ರದೇಶೇ ಮ್ಯೂಕಸ್ ಕಫಃ ಬಹು ಅಧಿಕಃ ಭವತಿ ಚೇತ್ ನಾನಾ ಸಮಸ್ಯಾಃ ಭವಂತಿ, ತೇಷಾಂ ತತ್ರ ನಿಷ್ಕಾಸನಂ ಅನೇನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಧೌತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಭಾವೇಣ ಏತೆ ಸರ್ವೇಪಿ ಪ್ರಯಾಂತಿ ಗಚ್ಛಂತಿ. ಅತ್ರ ಕೋಪಿ ಸಂಶಯ ಅಸ್ತಿ ವಾ? ನಾಸ್ತಿ. ಪ್ರಯಾಂತ್ಯೇವ ನ ಸಂಶಯ, ನಿಶ್ಚಯೇನ ನ ಭವತಿ ಏತಾದೃಶಃ ಕ್ಲೇಶಃ. ಧೌತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಭಾವೇಣ ಗುರುಪದಿಷ್ಟ ಮಾರ್ಗೇಣ ಯದಿ ಅನುಷ್ಠೀಯತೆ ತದಾ. ಅಗ್ರೆ ವಸ್ತಿ ಕರ್ಮ, ಧೌತಿ ವಸ್ತಿ ದ್ವಿತೀಯಂ. ನಾಭಿದಘ್ನಜಲೇಪಾಯೌ ನ್ಯಸ್ತನಾಲೋತ್ಕಟಾಸನಃ ಆಧಾರ ಕುಂಚನಂ ಕುರ್ಯಾತ್ ಕ್ಷಾಲನಂ ವಸ್ತಿ ಕರ್ಮ ತತ್.
ನಾಭಿದಘ್ನಜಲೇಪಾಯೌ ನ್ಯಸ್ತನಾಲೋತ್ಕಟಾಸನ ಆಧಾರಕುಂಚನ ಕುರ್ಯಾತ್ ಕ್ಷಾಲನಂ ವಸ್ತಿ ಕರ್ಮ ತತ್. ನಾಭಿದಧ್ನ ಜಲೆ ಪಾಯೌ ನ್ಯಸ್ತನಾಲೋತ್ಕಟಾಸನ ಆಧಾರಕುಂಚನ ಕುರ್ಯಾತ್ ಕ್ಷಾಲನಂ ವಸ್ತಿ ಕರ್ಮ ತತ್.
ಅಗ್ರೆ ವಸ್ತಿಹಿ ಇತಿ ಕಿಂಚಿತ್ ಕರ್ಮ ಉಚ್ಯತೆ. ಅತ್ರ ಕಿಂ ಭವತಿ ಪ್ರಥಮಂ ನಾಭಿ ದಘ್ನ ಜಲಂ. ದಘ್ನ ಇತಿ ದಘ್ನಚ್ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಪ್ರತ್ಯಯಃ ಅಸ್ತಿ. ಪರಿಮಾಣಂ ನಾಭಿ ದಘ್ನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಾಭಿ ಪರ್ಯಂತಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ನಮ ಜಲೇ ಸ್ಥಾತವ್ಯಂ ಕುತ್ರಚಿತ್ ತಡಾಗೆ ವಾ ತಾದೃಶ ನದ್ಯಾಂ ವಾ ಸ್ಥಾತವ್ಯಂ. ಯದಾ ಸ್ಥೀಯತೆ ಜಲಂ ಕಿಯತ್ ಪರ್ಯಂತ ಆಗಚ್ಚೇತ್ ನಾಭಿ ಪ್ರದೇಶ ಪರ್ಯಂತ ಆಗಚ್ಚೇತ್ ತದೇವ ನಾಭಿ ದಘ್ನಂ ಜಲಂ. ನಾಭಿ ಪರ್ಯಂತಂ ಯಾವತ್ ಜಲಂ ಆಗಚ್ಚತೆ ಲೆವೆಲ್ ಆಫ್ ವಾಟರ್ ಅದು ನಾಭಿ ಪರ್ಯಂತಂ ಭವೇತ್. ತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಯಸ್ಮಿನ್ ಜಲಾಶಯೇ ಭವತಿ ತಾದೃಶೇ ಜಲಾಶಯೇ ನಾಭಿ ಪರ್ಯಂತಂ ಅತ್ರ ಗತ್ವಾ ಸ್ಥಾತವ್ಯಂ ಜಲೇ. Water level should be to the level of the navel. Adrisham sthatavyam anantaram payuhu. Payuhu nama anus. Malavisarjana dwaram. Kasmin dware kinkaraniyam iti cheta tatra kashchit nalaha praveshaniya. Nalo nama ಬಿಸತಂತು ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಕಿಲ. ಬಿಸನಾಲಃ ಲೋಟಸ್ ಸ್ಟಾಕ್ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ತತ್ ತಸ್ಯ ನಾಲಸ್ಯ ಪ್ರವೇಶಃ ಕರಣೀಯಃ ಪಾಯು ಪ್ರದೇಶೆ. ಅನಂತರಂ ಪ್ರವೇಶಂ ಕಾರಯಿತ್ವಾ ಉತ್ಕಟಾಸನಂ ಕರಣೀಯಂ. ಉತ್ಕಟಾಸನಂ ನಾಮ ಕಿಂ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಕದಾಚಿತ್ ಜ್ಯೇಷ್ಠಾಃ ಗೃಹೇ ಸಂಧ್ಯಾವಂದನ ಕುರ್ವಂತಿ ತದಾ ಆರಂಭೆ ಆಚಮನಂ ಯದಾ ಕುರ್ವಂತಿ ತದಾ ಉಪವಿಶಂತಿ. ಕಥಂ ಉಪವಿಶಂತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಸ್ಕ್ವಾಟಿಂಗ್ ಪೊಸಿಷನ್ ಮಧ್ಯೆ ಉಪವಿಶಂತಿ. ತತ್ರಾಪಿ ಹೀಲ್ಸ್ ಉಪರಿ ಭವತಿ ಸಮಗ್ರ ಪಾದಃ ಭೂತಲೆ ಲಗ್ನಃ ನ ಭವತಿ ಕೇವಲಂ ಟೋ ಅಥವಾ ಅಂಗುಲ್ಯ ಪಾದಾಂಗುಲ್ಯ ಏವ ಭೂಮಿಂ ಸ್ಪರ್ಶಂತಿ. ಸ್ಕ್ವಾಟಿಂಗ್ ವಿತ್ ದ ಫೋರ್ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ದ ಫೀಟ್ ಅಂಡ್ ಹೀಲ್ಸ್ ಅಪ್. ತಾದೃಶ ಆಸನಮೇವ ಕಿಂ ಆಸನ ಉತ್ಕಟಾಸನ. ತಥಾ ಉಪವೇಷ್ಟವ್ಯ ಉತ್ಕಟಾಸನೆ ಉಪವೇಷ್ಟವ್ಯ ಪಾಯೌ ಲೋಟಸ್ ಸ್ಟಾಕ್ ತತ್ರ ಇದಮಸ್ತಿ ನಾಲಃ ಅಸ್ತಿ. ತತ್ರ ಸಾಮಾನ್ಯತೆಯ ಕಾಕ್ರಿಯಾ ಭವತಿ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಅನಂತರಂ ಕಿಂಚಿತ್ ವಿವರಣಂ ವದಾಮಿ. ಅನಂತರಂ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಇದಾನಿಂ ಜಲಸ್ಯ ಅಂತಃ ಶರೀರಂ ಪ್ರವಿಶತಿ ಯದಾ ತಿಷ್ಠತಿ ಜಲಂ ಕಿಯತ್ ಪರ್ಯಂತಂ ಭವತಿ ನಾಭಿಸ್ತರೆ ಭವತಿ ಯದಾ ಉತ್ಕಟಾಸನೆ ಉಪವಿಶತಿ ಸ್ಕ್ವಾಟಿಂಗ್ ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಸಮಗ್ರ ಪ್ರಾಯಃ ಸ್ಕಂಧ ಪರ್ಯಂತಂ ಜಲಂ ಆಗಚ್ಛತಿ. ಸತ್ಯಂ ವಾ? ತದಾ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ಇತಿ ಚೇತ್ ಆಧಾರ ಆಕುಂಚನಂ ಕುರ್ಯಾತ್ ತಸ್ಯ ಪಾಯು ಪ್ರದೇಶಸ್ಯ ಒನ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಡ್ರಾ ಇಟ್ ಇನ್ವರ್ಡ್ಸ್. ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ ನಾಲಃ ಅಸ್ತಿ ಕಿಲ ಪದ್ಮನಾಲಃ ಅಸ್ತಿ ಕಿಲ ತದ್ವಾರಾ ತತ್ರ ಪಾಯುದ್ವಾರಂ ಜಲಂ ಪ್ರವಿಶತಿ ಪಾಯುದ್ವಾರಸ್ಯ ಅಂತಃ ಜಲಂ ಪ್ರವಿಶತಿ. ಯದಾ ಜಲಂ ಪ್ರವಿಶತಿ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ತತ್ರ ಕ್ಷಾಲನಂ ಕರಣೀಯಂ. ಕೇವಲಂ ಜಲಂ ಅಂತಃ ಪ್ರವೇಶ್ಯ ಪುನಃ ಬಹಿ ಪ್ರೇಷಣಂ ನ ಕರಣೀಯಂ. ಯತ್ ಜಲಂ ತತ್ರ ಪಾಯು ಪ್ರದೇಶ ದ್ವಾರಾ ಅಂತಃ ಆಕೃಷ್ಟಂ ತತ್ ತೇನ ಜಲೇನ ಪುನಃ ತತ್ರ ನೌಲಿಕ್ರಿಯಾ ಕರಣೀಯ. ನೌಲಿಕ್ರಿಯಾ ಯದಾ ಕ್ರಿಯತೆ ತದಾ ಅಧೋಭಾಗಃ ನಮ ಶರೀರಸ್ಯ ಉಪರಿತನ ಭಾಗಸ್ಯ ಸ್ವಚ್ಛೀಕರಣಾಯ ನಮ್ಮ ಫುಡ್ ಪೈಪ್ ಇತ್ಯಾದಿ ಸ್ವಚ್ಛೀಕರಣಾಯ ಧೌತಿ ಕರ್ಮ ಕೃತ. ಶರೀರಸ್ಯ ಅಧಸ್ತನ ಭಾಗಸ್ಯ ಮಲದ್ವಾರಂ ತತ್ಸಂಬದ್ಧ लार्ज् इण्टस्टैन्स् रेक्टं सर्वमस्ति किल, तत्सर्वमपि किं करणीयं, रेक्टमेनस् एते प्रदेशाः शुद्धीकरणीयाः. तदर्थम् एवं जलम् आकृष्य अन्तः नेतव्यम्, अनन्तरं नौलिकर्मणा क्षालनं करणीयम्, अनन्तरं क्षालनानन्तरं तत् जलं बहिः प्रेषणीयम्. एतत् वस्तिकर्म इत्युच्यते. तत्रापि बहु डीटेल्स् अस्ति. इदानीं यत् तत् बिसनालम् अस्ति यस्य प्रवेशः करणीयः, तस्य मेजर्मेण्ट् सर्वम् अस्ति. अनन्तरं कियत् हौ मेनि सेण्टिमीटर्स् तद् अन्तः इन्सर्ट् करणीयं, हौ मेनि सेण्टिमीटर्स् बहिः भवेत् इत्येवं बहु विवरणं व्याख्यासु द्रष्टुं शक्यते. पुनः इदमपि अत एव गुरुमुखादपि अवगन्तव्यं भवति. पुनः पुस्तकपठनेन क्रियते चेत् कदाचित् क्लेशः भवति. तस्मात् एतादृशं नाम द जनरल् प्रिन्सिपल् इस् फिजिकल् आक्टिविटीस् द्वारा, नाम धौतिकर्मणा उपरितनभागस्य स्वच्छीकरणं, वस्तिकर्मणा शरीरस्य अधस्तनभागस्य स्वच्छीकरणम्, एतद्द्वयमपि भविष्यति. अग्रे अस्यैव फलं तदुक्त्वा अद्यतनकक्ष्यां समापयामः. वस्तिकर्मणः फलं गुल्मप्लीहोदरं चापि वातपित्तकफोद्भवाः वस्तिकर्म प्रभावेण क्षीयन्ते सकलामयाः.
गुल्मप्लीहोदरं चापि वातपित्तकफोद्भवाः वस्तिकर्म प्रभावेण क्षीयन्ते सकलामयाः. गुल्मप्लीहोदरं च अपि वातपित्तकफोद्भवाः वस्तिकर्म प्रभावेण क्षीयन्ते सकलामयाः.
नानारोगाः नाम शरीरस्य अधस्तनभागसम्बद्धाः नानारोगाः वस्तिकर्मप्रभावेण क्षीयन्ते. तत् सम्यक् करणीयं. किं भवति अत्र विवरणं, व्याख्याने किञ्चित् विवरणमस्ति. जलस्य अन्तः आकर्षणं क्रियते, परन्तु आकृष्टं जलं तद् सम्यक् क्षालनं क्रियते. पुनः आकृष्टस्य जलस्य बहिस्त्यागः साकल्येन करणीयः, सर्वं निष्कासनीयं शरीरात्. नो चेत् तत् शरीरे शिष्यते चेत् किं भवति, मालिन्यं शरीरे एव अवशिष्यते, नानारोगाः. अतः जागरूकतया करणीयम्. अनेन अनुष्ठानेन किं भवति, गुल्मः प्लीहः अनन्तरम् उदरशब्देन जलोदर नामकः कश्चन रोगः, अनन्तरं वातपित्तकफजन्याः रोगाः, नाम त्रयाणां वा द्वयोः योगेन वा, नाम वातपित्ताधिक्यं पित्तकफाधिक्यं वात कफाधिक्यम् इति न सो मेनि काम्बिनेशन्स् अस्ति किल, अतः तादृशदोषाः सर्वेपि सकलाः आमयाः रोगाः अस्तिकर्मप्रभावेण ते नियन्ते नश्यन्ति इत्यर्थः. अतः नाम गुल्मशब्दस्य किमित्युच्यते, एन्लार्ज्मेण्ट् आफ् ग्लाण्ड्स् इति. प्लीहशब्दस्य डिसीसेस् रिलेटेड् टु द स्प्लीन्, एतद् विषये अग्रे पठितुं शक्नोति भवती स्वयं. जलोदरशब्दस्य ड्राप्सि इति आङ्ग्लभाषया एतेषां रोगाणां विवरणं. सर्वमपि शरीरस्य अधस्तनभागसम्बद्धरोगविशेषाः एते, तेषां सर्वेषामपि निवारणं वस्तिकर्मणा भवति इति. एवं वस्तिकर्मणः फलम् अत्र कथितम्. एवं षट्सु क्रियासु द्वयोः क्रिययोः विवरणम् अस्माभिः दृष्टम्. अवशिष्टचतुष्टयम् अग्रे पठ्यते. अत्र स्थगयामः. श्री आदिनाथाय नमोऽस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या, विभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव.